हरिः ॐ। एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च मे एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च मे एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रश्च मेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मेऽष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मेऽष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि यश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्या यनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च हरिः ॐ। इडा देवहूर्मनुरयज्ञनीर्बृहस्पतिरुक्ता मदानिषगशिषद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातरमामाहिगसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्यो वाचमुद्यासग शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त कुटेकाका आपल्या समोर सादर करते। ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। दिनांक 26 फेब्रुवारी 1987 बारामती आनंद यात्रा। मागच्या वेळेस आपण सकाळच्या ध्यानानंतर स्वामीजींचे प्रगट चिंतन ऐकले। आज पुढील कार्यक्रम सत्संग, स्थळ महावीर भवन बारामती, वेळ सकाळी 10:30 रुद्रपठन आणि श्री ज्ञानेश्वर प्रार्थना झाल्यानंतर स्वामीजी बोलतायत। सगळ्या ठिकाणी भाव आणि प्रेम असलेली मंडळी मला भेटतायत आणि बारामतीच्या मंडळीजवळ तर अगदी ठोक भाव आहे। बहुतेकांच्या जवळ भगवत भाव आणि प्रेम हे असते, परंतु त्याच्यावर ममत्वाची कामक्रोधाची राख झाकळलेली असते। कोणी त्यावर फुंकर मारली तर राखेच्या खाली आत असलेला निखारा प्रज्वलित होतो। सत्संगाद्वारे अशा प्रकारचे काम होऊ शकते। इथे काही प्रश्न आलेले आहेत। स्वामीजी प्रश्न वाचतात। निरनिराळ्या संप्रदायात निरनिराळ्या साधना सांगितल्या जातात, एकच का नाही सांगत? असा प्रश्न विचारलेला आहे असे म्हणत स्वामीजी उत्तर देत आहेत। साधना नाम अनेकता, त्याच्या संप्रदायानुसार साधना सांगितली जाते। कोणतीही साधना सांगितली जाओ, ध्येय गाठले म्हणजे झाले। ध्यान, नाम, कर्म नसे तरी नसो वेदांताचे ज्ञान, धर्म संकीर्तन सोडू नये। संतांनी सगळ्याचे सगळ्या साधना हाताळलेल्या आहेत। नाम साधनेत नाम, नाम घेणारा जीव आणि ज्याचे नाम घेतले जाते तो परमात्मा सच्चिदानंदच असल्यामुळे स्वरूपाचे स्मरण व्हायला हवे। नाम घ्या, तसेच ध्यानही करा आणि त्याच्या जोडीला कर्मही धड व्हायला पाहिजेत। अनुसंधानात राहूनच कर्म झाली पाहिजे, मग समोर कोणतीही व्यक्ती येऊ तिची प्रकृती बाजूला सारून आतील चैतन्याशी आपली भेट व्हायला पाहिजे। कोणतीही साधना करा, मात्र त्या साधनेला वैराग्याची जोड हवी. ज्याने रामनाम घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सद्गुरूंनी सांगितलेली साधना आपण प्राणापलीकडे जपली पाहिजे. हरी हरी. पुढचा प्रश्न, साधनेला घरच्याचाच विरोध होतो आहे असा प्रश्न आहे. त्यावर स्वामीजी उत्तर देत आहेत, विरोध होऊ दे, आपण स्थिर असावे. परमार्थ अत्यंत सूक्ष्म आहे. इतराकडून होणारा विरोध आपण विसरायला पाहिजे. फॉरगेटिंग इज अन आर्ट. परमार्थात विरोध विसरणे हा गुण आहे. जनाबाईला घरच्यांचा कितीतरी विरोध होता, तरी मोठ्या जिद्दीने तिने परमार्थातील उंची गाठली. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडिला, असा जनाबाईचा संत नामदेवाच्या दासीचा उत्कट अनुभव आहे. जनार्दन पंत तर सगळ्यांच्या नकळत बिछाण्यात मच्छरदानी लावून रात्रीचे ध्यान करायचे. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे, नसे रामते धाम सोडून जावे, अर्थात ज्यांची मीराबाई सारखी जिद्द असेल त्यांनी असे करावे. अशा तऱ्हेने साधकांच्या जिद्दीपुढे इतरांचा विरोध हळूहळू कमी होत जातो. साधकांनी मात्र इतरांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू नये. तो संतांचा अधिकार आहे हे ध्यानात ठेवावे. हरी हरी. पुढचा प्रश्न, एखाद्या व्यक्तीची एखाद्या सत्पुरुषावर अनन्य निष्ठा असेल आणि ते त्यांना विनंती करूनही अनुग्रह देत नसतील तर काय करावे? स्वामीजी, कदाचित त्या सत्पुरुषाला अनुग्रह देण्याचा अधिकार नसेल. असे सत्पुरुष सद्गुरूकडे जाण्यासाठी उपदेश करतात. त्यांना विचारावे, मी कोणाकडे अनुग्रहासाठी जाऊ? मात्र या जीवनामध्ये सद्गुरूकडूनच विधीपूर्वक अनुग्रह घ्यावा अशी शास्त्रज्ञ आहे. हरि ओम तत्सत. सत्संग संपला. मध्ये भोजन आणि विश्रांतीनंतर संध्याकाळी 6:15 स्वामीजींच्या प्रवचनासाठी पुन्हा जमायचे आहे असे निवेदन करण्यात आले. त्याप्रमाणे भोजनानंतर सर्व साधक मंडळी विश्रांती घेत असताना पुण्याहून आलेल्या युवा साधकांचा महावीर भवनाबाहेरच्या मैदानात क्रिकेटचा खेळही चांगला रंगला. आनंद यात्रेला येतानाच त्यांनी क्रिकेट खेळाचे साहित्य आणलेले होते. पुढील कार्यक्रम वेळ संध्याकाळी 6:15, स्थळ महावीर भवन, कार्यक्रम स्वामींचे प्रवचन. महावीर भवनात साधक श्रोते मंडळी शांतपणे व शिस्तीत बसलेली आहेत. ठीक 6:10 स्वामींचे आगमन झाले. शुभ्र पांढरे स्वच्छ धोतर आणि पांढरा शुभ्र नेहरू शर्ट परिधान केलेले स्वामीजी प्रसन्न चेहऱ्याने सर्वांचे नमस्कार स्वीकारीत व्यासपीठावरती आले. तेथील माऊलींच्या मूर्तीपुढे मोठ्या नम्रतेने नतमस्तक झाले. शेजारी असलेल्या स्वरूपानंदांच्या तसबीरलाही मोठ्या आदराने नमस्कार करून आसनस्थ झाले. तेव्हा त्यांच्यासमोर माईक ऍडजस्ट करण्यात आला. त्यावर बोटाने ठकठक असा आवाज करीत तो चालू असल्याची खात्री केली व उजवीकडील घडाळाकडे पाहत समोरील ज्ञानेश्वरी ग्रंथ उघडला. त्यावर ओनवे होऊन नमस्कार करून झाल्यावर प्रवचनाला सुरुवात केली. अनन्य चिंतयंतो माम ये जना प्रुपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. गीता अध्याय 9:22 आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. हा 9वा अध्याय फारच महत्वाचा आहे. त्याचे वर्णन करताना माऊली म्हणतात, मग शब्द ब्रह्मी असंख्याके जेतुला काही अभिप्राय पिके तेतुला महाभारती एके लक्ष जोडे. ते आघवाची जे महाभारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रावो साते शती तो एकलाची नवमी. वेदामध्ये जेवढा म्हणून अभिप्राय आहे तेवढा एक लक्ष महाभारत ग्रंथात आणला आहे आणि महाभारत सांगितलेला सर्व अभिप्राय कृष्णार्जुनांच्या संवादोक्ती गीतेच्या 700 श्लोकात आहे व तोच एकट्या 9व्या अध्यायात सांगितलेला आहे असे 9व्या अध्यायाचे महात्म्य आहे. 9व्या अध्यायाची सुरुवातच माऊलींनी मोठ्या आत्मविश्वासाने केली आहे. एकले अवधान दिजे मग सर्व सुखाची प्राप्त होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. माऊली म्हणतात की मी काय सांगतो त्याकडे एकले अवधान दिलं तर आपण सर्व सुखाला म्हणजे आत्मसुखालाच प्राप्त व्हाल हे माझे प्रतिज्ञापूर्वक केलेले विधान उघड ऐका. महाराज, आपल्याला एकले अवधान म्हणजे सर्वांगांचे कान करून वन पॉइंटेड अटेन्शन एकाग्र चित्त करून ऐकायला सांगत आहेत. तया पाहता पाहता तेही झाले, तेथे लक्ष अलक्ष दोन्ही बुडाले. वक्ता काय सांगतो ते ऐकण्यासाठी श्रोत्यांचीही काही एक मूलभूत पात्रता मूलभूत तयारी लागते. एकदा एका नाट्यगृहात बालगंधर्वांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. नाट्यगृह रसिक श्रोत्यांनी गप्प भरलेले होते, हाऊसफुल झालेले होते. व्यासपीठाचा पडदा बाजूला सरकला आणि टाळ्यांच्या गजरात स्त्री वेशातील बालगंधर्वांचा प्रवेश झाला आणि सुमधुर आवाजात त्यांचे गाणे सुरू झाले. नाही मी बोलत नाथा आता, नाही मी बोलत नाथा. बालगंधर्व गाण्यात रंग भरू लागले, पुन्हा पुन्हा घुळून तीच ओळ वेगवेगळ्या लकबीत आणि आविर्भावात गाऊ लागले. नाही मी बोलत, नाही मी बोलत, नाही मी बोलत नाथा. तेवढ्यात अचानक श्रोत्यामधील पहिल्याच रांगेत बसलेले एक वराडी पाटील ताड करून उभे राहिले आणि आपल्या डोक्यावरील मुंडासे म्हणजे फेटा उजव्या हाताने उडवीत गायिकेला म्हणाले, नाही मी बोलत, नाही मी बोलत हे काय लावले? नसेल बोलायचे तर नको बोलूस, माझे तिकिटाचे पैसे टाक, मी जातो. हे उदाहरण सांगून स्वामीजी म्हणतायत, अशा प्रकारच्या अवधान देणाऱ्या श्रोत्यांना काय समजणार? संपूर्ण अवधान देण्यासाठी पूर्ण तयारी करायला लागते. या अध्यायात भगवंत म्हणतात, अनन्यश्चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो कोणी अनन्य भावाने म्हणजे इतर दुसऱ्या कोणाचाही आश्रय नसलेला असा भाव भगवंत आणि जीव एक जीव भावाने मला शरण येऊन सर्व बाजूने माझ्या उपासनेत राहील त्या भक्ताला मी सर्व सुख देऊन ते कायम टिकवीन. यावर माऊली म्हणतात, पै सर्व भावेशी उफिते जे उपेले मद चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही नेणे तैसा मी वाचून काही अनेक गोमटे ती नाही मदची नाम पाही जिने या ठिविले ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित सांते माते जे उपासिती तयाते मीची सेवी. सर्व भावे उखिते म्हणजे आपली भक्ती योग कर्म चित्त भगवंताच्या हातात उक्तेची उक्ते देऊन मातेच्या गर्भातील गोळ्याप्रमाणे इतर काही जाणीत नाही अशा भक्ताचा योगक्षेम मी साधितो. परंतु असे भक्त मिळणे फार विरळा. संपूर्ण अवधान देऊन जाणकारीने ऐकणारे आणि त्याप्रमाणे कृती करणारे श्रोते फार विरळा असतात. श्रोते कशा प्रकारचे असतात त्याचे उदाहरण देताना स्वामीजी जे कृष्णमूर्ती यांना एकदा आलेल्या अनुभवाचा दाखला देतात. एके ठिकाणी कृष्णमूर्तीचे 3 दिवस व्याख्यानं ठेवलेली होती. प्रत्येक श्रोत्यांनी तेथे ठेवलेल्या दानपेटीत किमान दरडोई दररोज 1 रुपया टाकावा असे आवाहन करण्यात आले होते. श्रोत्यासाठी 300 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. व्याख्यानाला 3 दिवस सर्व खुर्च्या भरलेल्या होत्या. 3 दिवसाच्या शेवटी दानपेटीतील रक्कम बाहेर काढून संयोजकांनी मोजून पाहिली असता एकूण फक्त 30 रुपये जमा झालेले आढळले आणि अपेक्षित होते रुपये 3 गुणिले 300 बरोबर 900. हे उदाहरण सांगून स्वामीजी म्हणाले, अशा प्रकारे ऐकणारे आवाहनाला असा प्रतिसाद देणारे सुते काय ग्रहण करीत असतील? नर्मदेतील गोठ्याप्रमाणे कोरडेच राहत असतील. माऊली मात्र येथे म्हणतात, मला त्या भक्तांची चिंता लागलेली असते. ते एकवटुनी जी एक क्षणी अनुसरले गा माझे वाहनी तेव्हाची तयाची चिंतवणी मदची पडवी. माझ्याशी एकरूप होऊन माझ्याच भजनी जे लागतात अशा भक्तांची चिंता मला लागलेली असते. हरी 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 ओम तत्सत असे म्हणत स्वामीजींनी प्रवचन संपवले. संध्याकाळचे 7 वाजले होते. आम्ही पुणेकर मंडळी 7:30 वाजता पुण्याला परतीच्या प्रवासासाठी निघणार होतो. म्हणून पुणेकर साधकांनी स्वामीजींना प्रथम बिगी नमस्कार करून गाडीत जाऊन बसावे असे निवेदन करण्यात आल्याने आम्ही शिस्तीत शांततेत रांगेत उभे राहून दर्शन घेतले आणि गाडीत जाऊन बसलो. आमच्या गाड्या सुटण्यापूर्वी स्वामीजी गाडीत आम्हाला भेटण्यासाठी पुन्हा आले. सर्वजण हात जोडून गाडीत उभे होऊन त्यांना नमस्कार करीत होते. मोठ्या प्रेमाने माऊलीच्या स्नेहाळ नजरेने आम्हा प्रत्येकावर कृपादृष्टीचा वर्षाव करीत स्वामीजी आम्हाला आशीर्वाद देत गाडीच्या खाली उतरले आणि आम्ही जय जयकार केला. आणि आमच्या परतीचा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. हरिओम तत्स.
वंदना.
अखंड जया तुझी प्रीती, मददेतयांची संगती, मददेतयांची संगती. मग मी कमळापती, मग मी कमळापती, तुझ बानाणी कंटाळा, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई. वाच संतांची ये पायी, वाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, न मागे न करी काही, तुझे अनगा विठोबा, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई. तुम्ही आम्ही पिडो चेणे, तुम्ही आम्ही पिडो चेणे, दोन्ही वारतीये काने, दोन्ही वारतीये काने, बैसलो धरणे, बैसलो धरणे, हका देत दाराशी, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई, पडो निराहीन तये ठाई. तुका म्हणे याया बोला, तुका म्हणे याया बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, चित्त द्यावे बा विठ्ठला, आता न पाहिजे केला, अवघा माथा अवभेरा, पण निराहीन तये ठाई, उगाच संतांची ये पायी, न मागे न करी काही, तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा, तुझी अनगा विठोबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
हरी हरी एक एक प्रश्न आलेला आहे. कधी कधी मन निराश होते, फार निराश होते. संसारातली नश्वरता तर कधीपासून माहित आहे, पण मग काय त्यागायचे? वाचन, मौखिक चर्चा, लिखाण या पलीकडे हे आत्मानुभवाचे गौड बंगाल आहे असे नक्की वाटते. या सगळ्याला कंटाळून तुमच्या चरणांवर डोई ठेवली आहे. बस साधनेबद्दलची चर्चा तर खूप दूर आहे असे वाटते. असा एक प्रश्न आहे. का यांचे प्रश्न आपण क्रमाने घेतले काही सत्संग. त्याच्यातला हा शेवटचा प्रश्न आहे. कधी कधी मन फार निराश होते. निराश होते, फार निराश होते असं म्हटलेलं आहे. नैराश्य हे नक्की कशाशी तरी संबंधित असंच आहे. तृष्णा आणि नैराश्य याचा खूप जवळचा संबंध आहे. काम किंवा कामना आणि नैराश्य याचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या आकांक्षांची पूर्ती आणि नैराश्य याचा फार जवळचा संबंध आहे. आपल्या गुणावगुणांप्रमाणे आपण साहजिकच जगामध्ये वर्तन करत असतो. त्या वर्तनाला लोकांचा मिळणारा जो प्रतिसाद असतो तो कधी कधी काही मंडळींना खरंच चांगला मिळत नाही. तो गुणागुणांप्रमाणेच असतो. याचा अर्थ त्यांच्या मुळच त्यांना तसा प्रतिसाद मिळत असतो. तरी देखील मन हे निराश होणारच. असं असल्यामुळं नैराश्य ग्रासून येतं. अलीकडे मी तरुण मुलांशी बोलतो आहे तर निरनिराळ्या कारणांनी नैराश्य हे त्यांच्या पाचवीला पुजल्यासारखं झालेलं आहे. याच्यामध्ये त्यांच्यावर असणारी दडपणं, करिअरचं दडपण, नोकरीचं दडपण, नोकरी मिळत नाहीये याचं दडपण, शिक्षण घेतल्यानंतरही पुढं काय या विचारांनी येणारं दडपण, अशी अनेक दडपणं तरुण मुलांवर देखील आहेत. केवळ परमार्थी माणसाचा हा प्रश्न नाहीये. निराश होणं ही सवयच आहे एक प्रकारे. निराश होणं ही खोड आहे. तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर नैराश्य येतं. पण काही काही मंडळींना असा अनुभव आहे की काही कारण नसताना देखील नैराश्य ग्रासून राहत. एका ठराविक काळाने आपण निराश झालोय असं वाटतं. अशी कित्येक मंडळी आहेत. त्यांना त्याचं कारण समजत नाही. शोधलं तरी देखील त्याच्यावर उत्तर मिळत नाही. पण काही काळ अत्यंत निराशेचा असा जातो आणि मग ती परत पूर्ववत होतात. काही काहींना मानसिक रीतीने एका ठराविक क्रमाने निराश होणं आणि त्याच्यातून बाहेर पडणं असं एका चक्राकार गतीने चालल्याचा देखील अनुभव येतो. सगळं उत्तम असताना देखील मनुष्य निराश असतो. असं असल्यामुळं हा प्रश्न मला फार महत्वाचा देखील वाटतो. नैराश्य जर घालवायचं असेल तर ताबडतोबीने काही करता येत नाही हे पहिलं लक्षात घ्या. जसं तहान लागल्यावर तुम्ही लगेच विहीर खणायला घेऊन तुमची तहान भागत नाही, त्यामुळे ही नैराश्याची खोड जी आहे ती अथवा परिस्थितीमुळे येणारं नैराश्य अथवा आपल्या स्वतःच्याच अवगुणांमुळे येणारं नैराश्य, आपल्या आकांक्षा पूर्ती होत नाहीत म्हणून येणारं नैराश्य, याच्या माग एकूण जीवनाकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे त्याच्यात काहीतरी खोट आहे हे मूळ कारण आहे, त्याच्यात काहीतरी कमतरता आहे हेच मूळ कारण आहे. जीवनाची जी नश्वरता आहे ती नश्वरता कर्म आणि कर्माप्रमाणे फळ मिळायला, आपण कर्म करतो आणि त्या कर्माचं आपल्याला फळ जसं हवं तसं मिळायला परिस्थिती बांधील नाही याचं भान नसणं, मन अगदीच कचकड्यासारखं झालेलं असणं, जसं थोड्याही गोष्टींनी कचकड तडकतं तशा प्रकारे मन होऊन जाणं, याचा अर्थ असा आहे की लहानपणापासून संस्कार घडत असताना आई वडिलांनी भले केले असतील पण तरी देखील आपण या गोष्टींचा पुरेपूर नीट विचार केला नाही. तसंच प्रयत्नांती जे वाट्याला येईल त्याच्यात समाधान मानण्याची आपली वृत्ती नाही, परिस्थितीला तोंड देत असताना झगडत असताना शांत राहण्याची कला शिकला नाही, काही काळापूर्वी आपल्या केंद्रात येणारे एक साधक त्यांना इथं नाही नागपूरमध्ये त्यांना अटॅक आला, हार्ट अटॅक आला. त्यांनी नंतर मला असं सांगितलं की परमार्थ करत तर होतो मी पण तरी देखील सगळ्या बाबतीत माझी अस्थिरता कायमच होती. श्रद्धापूर्वक जगणं हे माझ्या जीवनात नव्हतं. एखादी गोष्ट होईल की होणार नाही याचा आत्ता निर्णय करणं अवघड असल्यामुळं कायमच मी चिंतेत एन्झायटीमध्ये असा राहायचो. अशा अनेक गोष्टी आपल्याला वारंवार नैराश्य आणतात. नैराश्याकरता म्हणून उपाय जर कोणता असेल तर खरंच श्रद्धा हा उपाय आहे. ज्या गोष्टीची त्वरित उत्तर आपल्याला माहीत नाहीत आणि जी गोष्ट अज्ञातात आहे त्याबद्दलचं परिपूर्ण चिंतन आपण करू शकत नाही. आपण जरी परिपूर्ण चिंतन आपल्या तऱ्हेने केलं तरी देखील घटना तशाच घडतील असं सांगता येत नाही. याच्या उलट आपण जी महाराज हे चरित्र मध्यंतरी वाचलं केंद्रात, भाऊसाहेब केतकरांचं चरित्र, महाराज जे करतील ते म्हणून जी महाराज असं, गोंदवलेकर महाराज जे करतील त्याला अनुमती असं त्याचं स्वरूप होतं. इतक्या टोकाला जाऊन त्यांची शरणागती होती की त्यांना गोंदवल्यात आल्यानंतर महाराज म्हणाले की आता तुमच्या चिंता त्या माझ्या डोक्यावर तुम्ही घाला असं भाऊसाहेबांना म्हणाले. भाऊसाहेब आता तुम्ही संसाराची चिंता करू नका. ते म्हणाले की सोडली, सोडली म्हणजे अशा प्रमाणात सोडली, त्यांची दोन तीन तरुण मुलं होती ती गोंदवल्यात राहत होती, धुणं धुवायला बायका सगळ्या नदीवर एकत्र आल्यानंतर गावातल्या बायका म्हणायच्या की असं काही कुठं असतं का कधी की सगळे आपले लोक येऊन तुम्ही गोंदवल्यात येऊन राहिलात, इथं काही नोकरी नाही, उद्योग नाही, धंदा नाही, महाराज महाराज असं सारखं जर करायला लागलात अशा पद्धतीने, तर तुमचं झालं रिटायरमेंट नंतर तुम्ही इथं आलेले आहात, मुलांच्या हातात भीक मागून जगण्यापेक्षा जास्त काही राहणार नाही, तर त्यांच्या बायकोला खरंच खूप वाईट वाटलं या बोलण्याचं, आणि सततच बायका असं म्हणत असत। त्या गावातल्या लोकांना त्या काळात गोंदोलेकर महाराजांबद्दल विशेष काही वाटत असेल असं नाही, सर्व ठिकाणी असतं तसंच असतं। ते त्यांनी भाऊसाहेबांना ही गोष्ट सांगितली, तर भाऊसाहेब म्हणाले की महाराजांनी आपला भार घेतलेला आहे, त्यामुळे मी महाराजांना काही विचारायचा नाही। तुला जर विचारायचं असेल तर तू विचार, आईचं हृदय होतं, त्यामुळे त्या जाऊन म्हणायला लागल्या की गावातल्या बायका म्हणतात काही व्यावहारिकता तुम्ही सांभाळली नाही, सगळेजण इथे येऊन काय राहिलात, मुलांच्या हातात अशा यांनी भिकेचा कटोरा आल्याखेरीज राहणार नाही। तर महाराज म्हणाले की तो जर आला तर रामाच्या नावाने त्यांची जेवायची सोय होईल, काळजी करू नकोस। असं म्हटल्यानंतर देखील त्यांची अस्वस्थता तशी कायमच राहिली। तर भाऊसाहेब म्हणाले, महाराज म्हणाले ना त्यांना दोन वेळचं कमी पडणार नाही, झालं तर नैराश्य हे स्पर्शच करत नाही अशा प्रकारची मनोवृत्ती ठेवायला आपण तयार नसतो, श्रद्धा कमी। त्या काळात भाऊसाहेब महाराजांना किती आपण वाचले, 110 रुपये पेन्शन मिळत असे, त्या काळात इंजिनियर म्हणून रिटायर झालेले होते, म्हणजे ज्या काळात कारकून आला क्लार्कला 25 रुपये पगार होता, 25 रुपये 30 रुपये पगार होता, त्या काळात भाऊसाहेबांना रिटायरमेंट नंतर एवढी पेन्शन मिळत होती। सगळी पेन्शन आल्यानंतर ते महाराजांकडे देत असत आणि महाराज त्यांना खर्चायला 25 रुपये देत असत। 110 रुपये पेन्शन मधले 25 रुपये महाराजांकडून मागून घ्यायचे आणि बाकीचे सगळे महाराजांकडे खूप लोक येत जात असत, त्याकरता खर्च होऊन जात असत। महाराज म्हणाले की भाऊसाहेब म्हणाले की हे सगळे तुमचे पैसे आहेत, असं असल्यामुळे माझा संसारही तुम्हीच चालवतायत असा माझा भाव आहे। अशा माणसाला नैराश्य येणं शक्य नाही, ही टोकाची निष्ठा आहे, हे जमणं जरी कठीण असलं तरी श्रद्धा कमी पडते हेच नैराश्याला कारण आहे। मी असं वाचलं त्याच्यात की एक नोटीस आली कोर्टात, भाऊसाहेबांचा एक बंधू कोकणात होता, काही वाडी वस्ती अशी त्यांची आगर होतं आणि त्याच्यावर काही त्यांनी परस्पर कर्ज देखील काढलेलं होतं, तरी देखील दोन वेळचं भागवायचीही पंचायत होती, त्याच्यात सावकाराची जप्ती देखील येणार म्हणून कोर्टाची नोटीस आली। नोटीस आल्यानंतर भाऊसाहेबांनी असं ठरवलं की आपण तर कधीच भावाकरता म्हणून आपली प्रॉपर्टी सोडून दिलेली आहे, आता नोटिशीचं भाऊ बघेल, कारण आपण त्याच्याशी काही संबंधच ठेवलेला नाहीये त्या प्रॉपर्टीशी। पण त्यांनी ही गोष्ट महाराजांना सांगायची म्हणून महाराजांच्या कानावर घातली, तर महाराज म्हणाले की भाऊसाहेब तुमच्या नावाला बट्टा लागता कामा नये, किती कर्ज आहे, त्या कर्जाची रक्कम 1500 वगैरे अशी काही होती त्या काळातली, तर ते म्हणाले की तुमचं नाव खराब झालेलं मला चालणार नाही, तुम्ही आपली रक्कम भरून टाका। भाऊसाहेब म्हणाले जी महाराज। भाऊसाहेबांच्या पत्नी, भाऊसाहेब, कोणालाही कोणतीही अडचण नव्हती। स्वप्नात एकदा भाऊसाहेबांच्या कोणी आलं आणि म्हणालं की भाऊसाहेब मला असं वाटतं की तुमच्यावर मूठ मारावी, त्या काळात हे प्रकार जरा जास्त होते, तर भाऊसाहेब म्हणाले मारायची असेल तर मार, फक्त महाराजांना विचारून मार म्हणजे झालं, स्वप्नात देखील। या माणसाला चिंता भेडसावू शकत नाही, सगळा बोजा जो आपल्या डोक्यावर घेतो त्याला चिंता भेडसावते, त्याला खूप नैराश्य येतं। आपलं जीवन हे जसं भगवंताला घडवायचं आहे तसं घडेल, त्याच्यात ज्या काही घटना घडायच्या त्या भगवंताच्या इच्छेनी प्रेरणेनी घडतील आणि त्या माझ्या अंततः कल्याणाच्या असतील, अशा प्रकारचा भाव जर दृढ झाला तर मनुष्य चिंतेच्या पार होतो, नाहीतर कोणीही चिंतेच्या पार होत नाही. आणि हा भाव दृढ होणार कशाने? सद्गुरूंच्या वचनावर निष्ठा ठेवण्याचा प्रयत्न करण्यामुळेच हा भाव दृढ होईल. सद्गुरूंचं वचन म्हणजे मुख्य वचन तर सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे. हे सद्गुरूंचं मुख्य वचन. आणि गौण वचन आहेत, त्या गौण वचनांच्या बाबत म्हणजे मी अमुक करू की दुसरं काही करू, याबाबत मी तुम्हाला फारसं सांगत नाही. कारण माझाही असा अनुभव आहे की सांगितल्यानंतर तसंच्या तसं करतात असे थोडे असतात. म्हणून मी तर शक्यतो असं सांगतो की या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे आपण कराव्यात. कारण आपली विचारांची परंपरा, आपली प्रकृती, सद्गुरूंची विचारांची परंपरा, सद्गुरूंची प्रकृती, सद्गुरूंचा घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपला घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन याच्यामध्येच तफावत असल्यामुळं सद्गुरूंची व्यावहारिक मतं प्रत्येक वेळेला मानता येतीलच तुम्हाला असं खरंच घडत नाही. मर्यादा असते. बऱ्याच वेळेला एक सुरक्षित खेळ खेळण्यासाठी म्हणूनच सद्गुरूंना विचारलं जातं असंही घडतं. कसंही घडलं तरी देहबुद्धी माझी जाईल, फायदा झाला तरी त्यांच्या वचनांमुळं अथवा सद्गुरूंच्या वचनांमुळं का होईना मी अडचणीत आलो तरी त्याचा उपयोग माझी देहबुद्धी जाण्यामध्ये होईल, याच्याऐवजी एका ज्योतिषासारखं सद्गुरूंकडे येणं असं घडायची शक्यता असते. पण सद्गुरूंचं जे मुख्य वचन आहे त्या मुख्य वचनाबद्दल मी छाती ठोकपणाने तुम्हाला सांगितलं. की दिवसातून अनेक वेळेला आपण परमात्मा स्वरूप आहोत या तऱ्हेच्या सद्गुरूंच्या वचनाचा अभ्यास करायला, सोहम भावाचा अभ्यास करायला, सोहम भजन करायला अथवा घटना प्रसंग, एवढंच नव्हे तर त्या घटना प्रसंगांना तोंड देणारी आपली देह मनबुद्धी याच्यापेक्षा देखील आपण वेगळे आहोत. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुः व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणी सदा मे समत्वम न मुक्तीर्न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारचा काही अभ्यास आपण जरूर करायला पाहिजे. रोजच्या अभ्यासाने, नामस्मरणाने असेल, चिंतनाने असेल, ध्यानाने असेल, अभ्यास देखील अनेक प्रकारांनी करायचा आहे. पण मुख्यतः सद्गुरूंनी सांगितलेलं तू देह मन बुद्धी नाहीस, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस या वचनावर फार निष्ठा ठेवून जर आपण राहिलो तर आपोआप आपल्याला अलिप्त झाल्याचा अनुभव येतो. घटना तशाच असतात पण त्याची तीव्रता कमी होते. आपण शांतपणाने त्या घटना पचवू शकतो, त्याला तोंड देऊ शकतो, सुखाच्या देखील आणि दुःखाच्या देखील. भगवद्गीता हजार वेळेला म्हणून देखील दुःखेशु अनुद्विग्न मनहा सुखेशु विगत स्पृहा, दुःखामध्ये उद्वेग येऊ न देणं, सुखामध्ये स्पृहा न वाढणं हा श्लोक हजार वेळेस जरी आपण म्हटला तरी देखील जर तसा अभ्यास नसेल तर आपल्याला ते जमणार नाही. पण हा अभ्यास करत असताना दुःखाचे दिवस चालू असताना देखील दुःख भोगणारी देह मन बुद्धी आहे, मी त्याच्यापेक्षा अलिप्त आत्मा असं जे सद्गुरूंनी सांगितलं याचं कुठेतरी चिंतन हवं असं मला सांगायचंय. खूप चांगली घटना घडल्यानंतर देखील त्यांनी फार उत्तेजित न होणं, दुःखांनी फार गडबडून न जाणं अशा प्रकारचा अभ्यास करावा. मोठी दुःख कधीतरी कोसळतात पण छोटी दुःख आपल्याला मधून अधून येत असतात, त्यावेळेला हा अभ्यास करता येतो. खूप मोठं सुख फार क्वचित तुमच्या पदराला येतं. खूप मोठं तुम्हालाही खूप मोठं वाटेल असं, पण छोटी छोटी सुख होत असतात. त्या सुखामध्ये स्पृहा वाढणार नाही हे पाहणं तुमचं काम आहे. इंद्रियांची सुख छोटी छोटी रोज आपल्याला मिळत असतात. आपल्याला एखादी गोष्ट आवडते, एखादी सिरियल आवडते, फर्निचर आवडतं, घर आवडतं, पेन देखील आवडतो, तर त्यांनी स्पृहा वाढतात हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण एका मर्यादेमध्ये जीवन जगू शकू. स्पृहेला अंत नाही. मी अशी एक गोष्ट वाचलेली होती की एका राजाच्या दान देण्याची जी चावडी होती त्या चावडीवर एक अलौकिक दान देण्याचा कार्यक्रम चाललेला होता आणि खूप गर्दी ते दान पाहण्यासाठी म्हणून जमलेली होती. याचं कारण असं की दर आठवड्याला राजा त्या चावडीवर येऊन उभा राहत असे आणि याचक त्याच्याकडून दान घेऊन जात असत. त्या दिवशी मात्र एक फकीर राजाच्या समोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला की राजा, माझी ही जी कटोरी आहे ती कटोरी तू धनानी भरून दे, बस मला तुझ्याकडून एवढंच दान पाहिजे. तर राजाने हसत हसत ज्या सुवर्ण मुद्रा होत्या त्या सुवर्ण मुद्रा त्या कटोरीत ओतल्या, पण ओतल्याबरोबर ती कटोरी भरायच्या ऐवजी परत रिकामी दिसायला लागली. आणि हिरीरीने राजा भरतच होता आणि कटोरी मात्र रिकामीच राहत होती. ते अद्भुत दान पाहण्यासाठी हळूहळू सगळीकडे बातमी पसरली, राजा देतोच आहे आणि कटोरा मात्र रिकामाच राहतो आहे. राजाला शेवटी आपल्या खजिन्याची कुलपं उघडायला लागली, त्याच्यातल्या गोष्टी बाहेर काढल्या, तरी तो कटोरा भरतच नव्हता. राजा देऊन थकला. त्याची संपत्ती देखील बरीचशी संपत चाललेली होती. तेव्हा राजाने त्या फकीराला म्हटलं की एवढं या कटोऱ्यामध्ये संपत्ती घालून देखील हा कटोरा भरला नाही, म्हणजे हा कटोरा जरा अद्भुतच म्हणायचा. या कटोऱ्याचं वैशिष्ट्य आहे तरी काय? तेव्हा तो म्हणाला की हा कटोरा माणसाच्या हृदयापासून बनवलाय, हा कधी भरत नाही, याची भूक कधी शमत नाही, असा हा कटोरा आहे. असं असल्यामुळं भूक शमत नाही आहे ती परिस्थिती अशीच कायम राहील की राहणार नाही याच्याविषयीच्या चिंता, अशा अनेक कारणांमुळे नैराश्य येतं. नैराश्य मुख्यतः देहबुद्धीमुळे येतं. आपलं कसं होणार हा नैराश्यामध्ये एक महत्वाचा भाग असतो. मी आणि माझं, तुमच्या मुलांमुळे देखील, तुमच्या जवळच्या नातेवाईकांमुळे देखील तुम्ही नैराश्याने ग्रस्त होऊ शकता. आत्ताचा काळ तर असा आहे की आत्ता काय म्हणायचं त्याला, प्ले ग्रुप नंतर काय नर्सरी का काय आणि शाळा म्हणजे लोअर केजी, लोअर केजीच्या ऍडमिशन पोटी आजोबांची ब्लड प्रेशर्स देखील वर खाली होतात, कारण किती ठिकाणी अर्ज टाकायचे, प्रत्येक ठिकाणी नकार, मोठ्या मोठ्या डोनेशन्सची मागणी. असं असल्यामुळं आपण म्हणजे आपला आपण आहोत तोपर्यंत हा प्रकार संपणार नाही. म्हणजे ही जी खोड आहे जित्याची, आपण असेपर्यंत कोणती ना कोणती तरी काळजी आपल्याला निश्चित सतावणार. असं असल्यामुळं मी जो परमार्थाचा थेट उपाय तुम्हाला सांगतोय की आपण तेच आहोत असं चिंतन ठेवणं, जरा श्रद्धापूर्वक चालणं, तसं सर्व प्रयत्न केल्यानंतर जे हाताला येईल ते आपलं, त्याच्यात कुठेतरी समाधान मानणं, या गोष्टी जर नसतील तर मला असं वाटतं की नैराश्य हे भरून राहतं आणि मग ते त्या नैराश्याच्या पार्श्वभूमीवरच ते नैराश्य गेल्यासारखं वाटतं आणि काही काळाने ते परतून आल्यासारखं वाटतं. असं एका चक्राकार गतीने आपण नैराश्याच्याच गर्तेत मधून अधून सापडतो अशा प्रकारचा अनुभव तुम्ही करता. त्यांनी म्हटलंय संसारातली नश्वरता तर कधीपासून माहीत आहे, नुसती माहीत असून उपयोग काय आहे. गोंदोलेकर महाराज एक गोष्ट सांगत असत की एका मारुतीच्या मंदिरामध्ये रोज तीन म्हातारे येऊन चर्चा करायचे की आज सुनेनी असं केलं, आज मुलांनी असं केलं, दारू करता पैसे मागितले दिले नाहीत तर मुलांनी मारलं, सुनेनी जेवण दिलं नाही संपलंय म्हणाली. तिघांच्याही तीन प्रकारे अडचणी होत्या. सगळं घर मी लिहून दिलं त्याच्या भल्या करता आणि आता मला घरातून बाहेर जा म्हणतोय असा एक म्हातारा मनुष्य तक्रार करत होता. रोज संध्याकाळी तिथं येऊन त्यांची अशा प्रकारची चर्चा चालत असे. ती तिथं चार दिवस वस्तीला आलेला साधू रोज ऐकत होता, चार दिवस तो ते ऐकत होता. चौथ्या दिवशी तो त्या वृद्धांमध्ये जाऊन बसला आणि म्हणाला की तुम्ही खरंच संसाराला फार कंटाळलेले दिसत आहे. तर ते म्हणाले की कधी हा जीव जाईल असं झालंय, आता मृत्यूच आम्हाला सोडवेल याच्यातून. तेव्हा ते साधू म्हणाले की मृत्यू तुम्हाला सोडवेल तेव्हा सोडवेल, पण तुम्ही संसाराला का नाही सोडत, असा हा एवढा दुःखरूप संसार आहे तर मला असं वाटतं की तुम्ही संसाराला सोडलेलं चांगलं. तर ते म्हणाले की हा हे आमच्या लक्षातच आलं नव्हतं, हेही बरोबरच आहे. साधू म्हणाला बाणेदारपणाने चार दिवसच राहण्याचा त्याचा मुक्काम होता, चला तर मग माझ्या माग, असं म्हणून साधू चालायला लागला. आणि वेस ओलांडल्यानंतर साधूंनी सहज मागं वळून पाहिलं, मागून हे येत आहेत का, तर एकही मनुष्य त्यांच्या मागून येत नव्हता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तया दुखिया दुःखची जिव्हार, दुःखी लोकांना ते दुःख असं हृदयात असलेल्या गोष्टीसारखं महत्वाचं सांभाळून ठेवावं असं वाटतं, सोडायला तयार नसतात. त्यामुळे जे ते म्हणतात की संसारातली नश्वरता तर कधीपासून माहीत आहे, पण मग काय त्यागायचंय, तर आसक्ती त्यागायची, एवढं भगवंत म्हणतात. साधूसारखं घर सोडून चला असं तुम्हाला प्रत्येक जण सांगणार नाही, पण आसक्ती सोडा एवढं तर सांगतील, पण ती सोडता येत नाही ही अडचण आहे. त्याच्याकरताच ही केंद्र आहेत, आसक्ती सोडणं, देहबुद्धी सोडणं, आत्मबुद्धीचा स्वीकार करणं, याचा प्रत्ययही अभ्यास आपण करावा करू असं मी तुम्हाला सांगतो. त्यांनी म्हटले की वाचन, मौखिक चर्चा, लिखाण या पलीकडे हे अनुभवाचे गौड बंगाल आहे हे नक्की वाटते. साधना म्हणजे खरंच गौड बंगाल. गौड बंगाल हा कुठला शब्द आहे कोणसाठ? बंगाली लोकांना एकदा विचारलं पाहिजे की गौड बंगाल म्हणजे काय, गौडचा अर्थ काय. गौड गुड, गुड गौड, बापरे. पण गुढ जर असेल तर बंगालचा अर्थ काय. हे गौड, गौड बंगाल हा एक आपला मराठीत शब्द कसा, बंगाली जादूमुळं गौड बंगाल असं असा अर्थ मला आता सांगतायत. त्याला महाराष्ट्रात गौड बंगाल म्हणायला लागले. मराठी शब्द मात्र चांगला रुळला बर का, गौड बंगाल. ते म्हणतात की वाचन, मौखिक चर्चा, लिखाण, खरंचच बंगालमध्ये आपण जर अगदी अरविंदांपासून त्याच्याही आधी तर प्लॅनचेट, खूप खूप शाक्तपंथी तांत्रिक मांत्रिक अशा साधना बंगालमध्ये फार केल्या गेल्या. ते म्हणतात की वाचन, मौखिक चर्चा, लिखाण या पलीकडे हे आत्मानुभवाचे गौड बंगाल आहे हे नक्की वाटते. तर या अर्थाने असेल तर चांगल्या अर्थाने निश्चित सांगतो की वाचन मौखिक चर्चा आणि लिखाण याच्या पलीकडेच साधनेचं गौड बंगाल निश्चित आहे आहे असं वाटतं जे म्हटलंय, कारण खरंच वाचून होत नाही, चर्चा करून होत नाही. मी एका अभ्यास मंडळामध्ये गेलेलो होतो, त्या अभ्यास मंडळामध्ये त्यांचा विश्वास असा होता की काय म्हणायचं ते की तुम्हाला त्यांचा शब्द अंडरस्टँड, टू अंडरस्टँड, तुम्हाला हे समजलं पाहिजे. समजलं म्हणजे मग झालं असं. तर ते समजलं पाहिजे या याच्यावर प्रत्येक गोष्ट विधानाकरता घ्यायचं आणि प्रत्येकाने त्याच्यावर काथ्याकूट करायचा, एकाने दुसऱ्याचं खोडून काढायचं, दुसऱ्याने तिसऱ्याचं खोडून काढायचं. अशा प्रकारच्या या चर्चा कदाचित मौखिक चर्चा असतील. परमार्थ चर्चेने कधीही झालेला नाही आतापर्यंत. एवढंच नव्हे, म्हणजे माहीत नसणाऱ्यांची चर्चा तर सोडूनच द्या, पण माहीत आहेत त्यांच्या चर्चा परमार्थामध्ये बंद झाल्या. यतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह असं उपनिषद म्हणायला लागली. वेद न इति न इति असं म्हणायला लागले. सर्व बाजूनी जरी बोलले तरी देखील चर्चा थांबल्या वेदांमध्ये देखील. आणि गुरु आणि शिष्य हे त्या तत्वाशी समरस झाले. कोणतीही गोष्ट चर्चेत येत नाही. तुमच्या आईने तुमच्यावर केलेलं प्रेम तरी चर्चेतून तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल? जे आंतरिक अनुभव आहेत ते कधीही चर्चेचा विषय नसतात. संतांचं प्रेम तर सांगता येणं फारच अशक्य आहे. आणि नांतः प्रज्ञम न बहिः प्रज्ञम नोभयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम अदृष्टम अव्यवहार्यम अव्यपदेशम एकात्म प्रत्ययसारम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेयः. याच्यावर काय चर्चा करणार? तो आत जाणला नाही जाऊ शकत. मग बाहेर जाणला जाईल का? तो बाहेरही नाही जाणला जात असं उपनिषद म्हणतात. आत कसा जाणला नाही जाऊ शकत? जर डोळे मिटून बसायला सांगतात केचित धीरा हा प्रत्यगात्मान मैक्षत आवृत्त चक्षुः अमृतत्व मिच्छन. उपनिषदच म्हणतायत ना की डोळे बंद करतात कोणीतरी धीर पुरुष असा की परांची खानी ही मुख बाहेर आहेत ती बंद करतात आणि डोळे बंद करतात म्हणजे सर्व इंद्रिय बंद करतात आणि अमृतत्वाची इच्छा करतात म्हणजे आतच पाहतात की नाही. मग एका ठिकाणी उपनिषद म्हणतात की आत पाहतात अमृतत्वाची इच्छा करणारे आणि एका ठिकाणी उपनिषद म्हणतात की नांतः प्रज्ञम आत तो जाणू शकत नाही कोणी. कारण जो जाणायला बसलेला आहे तोच तो आहे असं असल्यामुळं तो वेगळेपणाने आत जाणू शकत नाही बाहेरही जाणू शकत नाही. जो आत्ता तुमच्याशी बोलतोय त्याचे शब्द नाहीत. जो बोलतोय जी प्रेरणा आहे तो परमात्मा आहे. जे तुम्ही ऐकताय तुमचे कान नव्हे तर कानांच्या माध्यमातून जो ऐकून घेतो आहे तो परमात्मा आहे. तो ऐकण्यात सापडत नाही, तो बोलण्यात सापडत नाही. म्हणून तो आत जाणला नाही जाऊ शकत, तो बाहेर नाही जाणला जाऊ शकत. बाहेर तर विश्वच दिसत ना. दृश्यच परब्रह्माची वाट अडवून राहिलेला आहे असं असल्यामुळं तो बाहेरही नाही दिसत. नोभयत प्रज्ञम आत आणि बाहेर दोन्हीकडे तो दिसत नाही. याचं कारण तो दिसतच नाही. तो अदृष्टम त्याला तसा पाहता येत नाही. अव्यवहार्यम त्याचे भाग पाडता येत नाहीत. अव्यपदेशम त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. परिमाणच नाही त्याला. एकात्म प्रत्ययसार मात्र सर्व ठिकाणी तो एकच भरून राहिलेला आहे असा त्याचा अनुभव मात्र घेता येतो. विवेक दृष्टीने, जसं सर्प जाणवनी डंखू आला, प्राणी जाणवनी पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. शांतम शिवम, तो अत्यंत शांत स्वरूप आहे, शांतः अयम आत्मा. पण या शांत स्वरूपाचा प्रत्यय घेण्यासाठी मनरहितताच आवश्यक आहे. विचार संपले पाहिजेत. मन संपल्यानंतर देखील मन संपलं हे समजणारा कोणीतरी शिल्लक राहतो आणि तो शांत स्वरूप असतो, तो आत्मा असतो. त्या ठिकाणी दुसरा ही भाषाच नसते, कारण मन संपल्यानंतर, मनाचा लय झाल्यानंतर देहभावनेचाच लय होतो. ही नेहमीच घडणारी घटना आहे. झोपेत देखील मन नाहीसं झालं की आपण स्त्री आहोत की पुरुष आहोत विसरून जातो. जगत देखील नाहीसं होऊन जातं. पण झोपेमध्ये हे समजत नाही की सगळं नाहीसं झालंय. ध्यानामध्ये अथवा समाधी स्थितीमध्ये मन नाहीसं झालं हे समजणारा तिथे शिल्लक असतो. आणि मन नाहीसं झाल्यामुळे जेव्हा देह नाहीसा होतो, म्हणजे देहभाव नाहीसा होतो, देहाचं स्मरण नाहीसं होतं, जेव्हा जगत भान नाहीसं होतं, तेव्हा एकच शिल्लक राहतो, केवळ जाणीव स्वरूप, प्युअर सेल्फ, शुद्ध मी. म्हणून तो अद्वैत रूपाने एकटाच असतो. चतुर्थम मन्यते, त्याला चौथा म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया, ही जी चौथी अवस्था आहे, या चौथ्या अवस्थेतला तो असा त्याला जाणला जातो. स आत्मा, त्याला आत्मा म्हणतात. आता मी चर्चा केली, पण हे अनुभवाला येण्यासाठी तुम्हाला ध्यानालाच बसायला लागेल, नामच घ्यायला लागेल. म्हणून या चर्चेपेक्षा नामाचं अथवा ध्यानाचं गौड बंगाल निश्चित आहे, चांगल्या अर्थाने. कारण हे केल्याशिवाय समजणारच नाही, लिखाणाने तर नाहीच नाही. समजून केलेल्या लिखाणाने अभिव्यक्ती पूर्ण बाहेर येऊ शकत नाही. अगदी ज्ञानेश्वर महाराजांचे जरी शब्द असले तरी ज्ञानेश्वर महाराज देखील परिपूर्ण आपण वर्णन करतो असं म्हणू नाही शकले. संवाद घडतो पण तिथे शब्द कमी पडतात असं ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात. हे शब्दे विण संवादीजे, इंद्रिया नेणता भोगीजे, बोला आधी झोंबीजे प्रमेयासी. अशी ही गोष्ट आहे, शब्द तिथे पोचू नाही शकत. त्यामुळे लिखाणातून नाही, नायम आत्मा प्रवचनेन लभ्याः, प्रवचन करून कधी आत्मा नाही प्राप्त झाला कोणाला. न मेधया, बुद्धीने देखील नाही. न बहुना श्रुतेन, खूप ऐकून देखील नाही. त्याचं अनुसंधान जो करतो त्यालाच तो प्राप्तव्य असतो. त्यांनी म्हटले, या सगळ्याला कंटाळून तुमच्या चरणांवर डोई ठेवली आहे, बस साधनेबद्दलची चर्चा तर खूप दूर आहे असे वाटते, पण ही दूर असलेली चर्चाच कधीतरी तुमच्या जीवनात यायला लागेल. प्रथम चर्चा यायला लागेल, त्या चर्चेच्या पाठोपाठ कृती यायला लागेल, आणि ही कृती देखील आज ध्यानाला बसलं की आज कोणवार आहे, गुरुवार, गुरुवार ते पुढचा गुरुवार असंही नाहीये. स्वामीजी सांगायचे, बाय संडे इव्हिनिंग तयार होणारा असा हा पदार्थ नाही. याच्यासाठी वर्षानुवर्ष बसायला लागतं, कारण आपलं मन आपल्याच कृतींनी आपण किती बलवत्तर केले आणि धरायला किती दुष्कर करून ठेवलेलं आहे ते ध्यानाला बसल्याशिवाय कळत नाही. आपल्या मनातले सगळे भाव, गुण, अवगुण, आपल्या मनाच्या सगळ्या ओढी आपण जर एकांतात बसलो तर बाहेर येतात. एकांतात सगळंच बाहेर येतं बरं का, म्हणजे ध्यानाचा एकांत. आणि कधीतरी जर तुम्हाला शक्य झालं तर 3 दिवस तुम्ही पूर्ण एकटे राहून बघा, मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही किती बेशिस्त वर्तन करता. त्यावेळेला तुम्ही हवे तेव्हा उठाल कसेही राहाल, स्नान कधीही कराल, काही सांगता येत नाही, एकटा राहणारा मनुष्य हा धोकादायकही असू शकतो, अशा यांनी स्वतः पुरता, इतरांना नाही, पण त्याचं सगळं वर्तन कोलमडण्याची शक्यता असते. एकांतात समस्त देखील खूप, पण हे समस्त प्रथम स्वतःचे दुर्गुण लक्षात येतात आणि मग समजायला सुरुवात होते. त्यामुळे ध्यानाचा जो एकांत आहे तो एकांत, आणि जर शक्य झालं तर समर्थ म्हणतात ना, एकांते विण प्राणी असी सद्बुद्धी कैची. आपण साधनेत किती कमी पडतो, आपल्याला अजून किती करायला पाहिजे हे एकांतात गेल्याखेरीज तुम्हाला कळणार नाही. रोज केंद्रात येऊन देखील तुम्हाला जे कळणार नाही ते तुम्ही एक अथवा दोन दिवस पूर्ण एकांतात राहिल्यावर कळेल. तुमच्या सगळ्या मनाच्या ओढी प्रगट होतील, तुमचे सगळे गुणावगुण प्रगट होतील, तुमची सगळी बेशिस्त कदाचित बाहेर येईल. आणि जर असं नाही झालं तर चांगलंच आहे, झालं तर तुम्हाला कळेल की आपलं स्वरूप काय आहे आणि मग तुम्ही उपाय तरी योजू शकाल. कारण घरात जेव्हा चार मंडळी असतात तेव्हा प्रत्येकाचा एकमेकांवर नकळत दबाव असतो, त्यामुळे प्रत्येक जण एका विशिष्ट रेषेत आपलं काम करत असतो. असं असल्यामुळं साधनेचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न सर्व शक्तीनिशी करणं खरं गरजेचं आहे. पण ते म्हणतात की साधनेबद्दलची चर्चा सुद्धा खूप दूर आहे असं वाटतं. पण ही जी मनस्थिती आहे, या कोणी ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्यांची ही मनस्थिती, त्यांची निश्चितच मुमुक्षु लक्षणामध्ये बसणारी अशी आहे की या मनस्थितीमुळं ते हळूहळू तत्वज्ञानाच्या विषयाकडे खेचले जात आहे. जीवनाचा काही अनुभव असेल, नैराश्याचा वगैरे, पण ते सुखाचा शोध निश्चित घेत आहेत असं मला वाटत आहे. आणि जे त्यांना खूप दूर वाटतं साधनेविषयीची चर्चा, तर ती चर्चा देखील ते एक दिवस करायला येतील. आता उपस्थित आहेत हे गृहस्थ, त्यांची सगळ्या प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर ते माझ्याशी बोलणार आहेत असं आमचं ठरलेलं आहे. तर ते त्याचा विचार करतील आणि एक दिवस ते बोलायला देखील येतील. जसं जसं श्रवण घडेल तसं तसं आपण बसायला हवं असं निश्चित त्यांच्या मनामध्ये येईल. मात्र ही गोष्ट सिद्ध होते कालांतराने. 12 वर्ष 24 वर्ष तपांच्या भाषेतच परमार्थ सिद्धीला जातो, लगेचच्या लगेच नाही. असं असल्यामुळं त्या तुलनेनी चर्चा एकदमच स्वस्त गोष्ट आहे, लिखाण वाचन एकदमच स्वस्त गोष्ट आहे. एकदम बुद्धीत सगळं कळलं असं वाटतं, पण नाही कळलेलं त्यांनी उपयोग होत नाही. असं असल्यामुळं खऱ्या परमार्थाकडं म्हणजे साधनेकडं वळणं हाच याला उपाय आहे. हरिओम तत्सत. एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसूया. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर सिंह.